जो जल पाथौ नेपाल सम्बत छिन्छ सौ पी खुद दिल्ला थो द्वितीय थो रेडियो नेपाल ख अन्य नादी सह जिरू विपाखे नेपाल भाषा या समाचार। कानून न्याय तथा संसदीय मामिला मन्त्री सोभिता गौतम सचिव खुई खुगु विधेयक यता प्राथमिकता या लिधासा सरकार संसदले दर्ता यायगु कानून तेगु मस्यौदा सूची व कार्यतालिका संघीय संसदीय छोयागु धयादिगुदु प्रतिनिधि सभा या मेगया बैठके यी फोना कानून मन्त्री गौतम वेगु आर्थिक दण 2083-84 अनि तीन संघीय संसदले दुत बिगु याना गुई नेगु नुगु व गुई खुई गुगु संसद न्यायको विधेयक लिया कायम यानाको जानकारी ब्यादिल। वेकला प्रचलित कानून या त फिंकेगु नुकु देखेगु लि त सक्कसी नप्यासी कथ लिचो लाकेगु याना निहजेके त प्रचलित एनया खारेजी संशोधन संहिताकरण व एकीकरण यागु व नुगु देखेगु विधेयक या पहिचान या यता मन्त्रालय वैगु आर्थिक दया त कानून निर्माण व सुधार दया कथ घोषणा यानागु ध्यादिल। कानून मन्त्री गौतम संघीय संसदीय विधेयक देखे त सलह व पारित यागु प्रक्रिया त व्यवस्थित व अनुमान योग्य देका विधायकी ज्या कार्यवाही नियमित सुचारू यी कथहे पुअंकेता सभामुख संसदीय समिति या सभापति व संघीय संसद सचिवालय याता नापा मागु समन्वय याना बीता इनाप्याना दिल। कानून न्याय व संसदीय मामिला मन्त्री सोभिता गौतम हिग राष्ट्रिय सभा अध्यक्ष नारायण प्रसाद दाहाल यता नाप्लाना सरकार संघीय संसदे हेता संघु सचिव खुई खुगु विधेयक सूची ललहाना दिगुदु। नाप्लाय जहाजले अध्यक्ष दाहालना सरकार संघीय संसदे दूत बीगु विधेयक तेगु ज्या जुया चंगु खन ले तागु लिसबिया दिल। वेकल संविधान कार्यान्वयन नीति यको कानून त देके त व ल्यादुगु व संघीय संसद यात्रा कार्यसूची मागु नेतना दिश सरकार यथास गुलिफु उली याकन विधेयक पेश याता इनाप्याना दिल। अध्यक्ष दाहाल सरकार गुलिफु उली याकन विधेयक संसदे दूत ब्यूसा कानून निर्माण या ज्या राष्ट्रिय सभा पनेगुली छुन ज्याख मया थुक्या धान छकने नादिश अध्यक्ष दाहाल सरकार गुलिफु उली याक्न यको विधेयक संसदीय दूत ब्यूसा कानून देखेगु ज्याखे राष्ट्रिय सभा छुन कथयागु पंग मयागु वचनापा पंका दिल। अथियाना प्रतिनिधि सभा मिगय बैठक अन्तर्राष्ट्रिय श्रम संगठन नापा स्वापुदुगु निगु महासन्धि नापा स्वापुदुगु प्रोटोकल अनुमोदन यागुदु बैठके युवा श्रम तथा रोजगार मन्त्री रामजी यादव ह्यवयादिगु अन्तर्राष्ट्रिय श्रम संगठन या बाध्यकारी श्रम महासन्धि 2030 नापा सन् 2014 या प्रोटोकल नम्बर 29 व श्रम निरीक्षण नापा या महासन्धि 1947 नम्बर 81 या त अनुमोदन यागुदु। मन्त्री यादव विशेष सेना वैदेशिक लजग्या वनिपी श्रमिक तेगु सुरक्षा श्रम शोषण या रोकथाम पीड़ित तेता उद्धार व पुनस्थापना श्रम निरीक्षण प्रणाली सुदृढीकरण व स्वापुदुगु निकाय दतिलिचोलाईको कथन समन्वय सम्भव यादिगुदु सलस सांसद राष्ट्रिय तथा अन्तर्राष्ट्रिय श्रम नापा स्वापुदुगु कानून तेता यी कथ भिङका श्रमिक तेगु सुरक्षा श्रम या मागु कथ या मु व्यवस्था याना बिता इनाप याना दिगुदु सांसद श्रम नापा या महासन्धि अनुमोदन नेपाल अन्तर्राष्ट्रिय लागा श्रम मापदण्ड प्रति या पलासा अझ चुए लोहनीगु विचार नापा पङ्का दिगुदु। अथियाना प्रतिनिधि सभा मिगया बैठके राष्ट्रिय मानवाधिकार आयोग नापा सोङ्गु आयोग या दक्ष प्रतिवेदन दूत बिगुदु। बैठके प्रधानमन्त्री बालेन्द्र शाह यथास कानून न्याय तथा संसदीय मामिला मन्त्री सोभिता गौतम राष्ट्रिय मानव अधिकार आयोग झिन्चकको दक्ष प्रतिवेदन राष्ट्रिय सूचना आयोग दक्ष प्रतिवेदन 2081-82 समावेशी आयोग नेगु नेदया प्रतिवेदन आर्थिक दण 2081-82 सन् दुतबिया दिलसा बैठके सभामुख डोल प्रसाद अर्याल राष्ट्रपति रामचन्द्र पौडेल विनियोजन विधेयक राष्ट्र ऋण लोहनीगु विधेयक आर्थिक विधेयक 2083 प्रमाणीकरण याना दिगु नापाया राष्ट्रपति कार्यालय सङ्गु पौया बेहोरा बोना न्याङ्का दिगु खसा सभाया बैठके सांसद विष्ण सुकुम्बासी तेता मा कथम व्यवस्था मयासे बस्ती सन् चिकु गुली हाट्या बोलङ्गु विशेषण जानकारी याकुसे उमिगु ब्या चुनिगु थ्या होल्डिङ सेन्टरे दुगु नसा तोनिगु ल शिक्षा स्वास्थ्य या हाट्या नहङ्केता सरकार नापा माग याना दिलसा बैठके प्रतिपछि दलय सांसद सरकार हगु लोकप्रियता जागु ज्याख व प्रचारमुखी गतिविधि केन्द्रित जुगु दोप बिसे थुज्याको गतिविधि देके मफै गु झाँका पाके ग्वाकी गुली इलेहे भिंके ता व सकल दथी भलसांग कया दे या ता समृद्धि लंपुई निहजिया के ता इनाब याना दिल उगु बैठक के समझ तेस अस्थायी करार व जालादारी कर्मचारी लजगा या सुरक्षा माग या से सिंह दरबारी आंदोलन याना चोंगु धासे अथे ये दोषी बे उप कर्मचारी तेता बेरोजगार देखी गुज्या मयाता व हाठ्या नंकेता माग याना दिल लिपांगु इले मानसिक हाठ्या ठे जागु हुनी देशे आत्महत्या आत्मदह ते जागु झाका उपया होना चोंगुली समझ तेस मानसिक स्वास्थ्य न पाए नीति भिंके मागु ली ब बिसे छगु सशक्त मानसिक स्वास्थ्य परिषद निशुनेता मागेना दिल सांसद तेसा देया त धंगु सुविधा जागु अस्पताल तेके स्वास्थ्य बीमा ज्याचो छेलाबुला याता सरकारी ध्यान कोसाला दिसे वीर अस्पताल गंगालाल अस्पताल व टिचिङ अस्पताल वास अङ्यागु टेन्डर प्रक्रिया भिङ्केता मागेना दिल थ्वे दति प्रतिपछि दलया सांसद तेसा मिग न प्रतिनिधि सभा प्रधानमन्त्री बालेन्द्र शाह संसदीय बिया दिगु सीमा नापाया नोचु भिङ्केता इनाप याना विरोध याना दिलस वैक पिसा प्रधानमन्त्री सहायता सदन बोतिकया देशे बोलाना चोङ्गु लकस व सांसद पेसा लुङ्गु नेसालिस बिता रूलिङ यायता सभामुखता इनाप याना दिल प्रतिनिधि सभा मेगु बैठक वैगु साउन 14 गते बिहिबार सुदसिया जिन्छता इले चोनिगु गोसादु राष्ट्रिय सभा सांसद तेसा राज्य शक्ति लिधान स्या छु संचार गृह व नेपाली कंग्रेस सभापति गगन थापा छे गेटे तगु गाडी दुवा लेता वो लावामासित छक्का कारवाही या मागु धासे सरकारी ध्यान कोसाला दिगुदु राष्ट्रिय सभा मिगया बैठक विशेष इले नेपाली कंग्रेस सांसद कमला पन्त बर्खा जुई सात खुशी बाचलो डुबिना आपलन जोखिम उपया हुना सङ्गु इले विपद व्यवस्थापन यायगु संस्था नापान हुगु नेतृत्व बी मफुगु सरकारी कमी कमजोरी दुगु तया दिगु दुस सरकार वैदेशिक लजग्या वनिपि ल्यामतेस पुले मालिकु सेवा शुल्क उपभोक्ता संघु दासे सांसद पन्त सकल दोथी राज्य आतंक बोलंकेता संघु ली लिचो बामलाइगु धका सरकारी ध्यान कोसला दिगु दुस बैठक विशेष इले नेपाली कम्युनिष्ट पार्टी सांसद झक्कु प्रसाद सुवेदी संचार माध्यम विशेष अथियाना नेकपा एमाले सांसद रोशनी मेचे रासोपा निर्वाचन वैदेशी लजगाया विशेष जनता समाजवादी पार्टी या सांसद महन्त ठाकुर प्रधानमन्त्री बालेन्द्र शाह या नेतृत्व विशेष व श्रमिक मजदूर किसान व बेरोजगार विशेष थिथि सांसद विशान थगु नोचु तया दिगु खस अथियाना प्रधानमन्त्री बालेन्द्र शाह या थासा कानून न्याय तथा संसदीय मामिला मन्त्री सोभिता गौतम महान्यायाधी वक्ता कार्यालय आर्थिक दं 2081/82 अध्यक्ष प्रतिवेदन सभा नपान्दुत बिया दिल राष्ट्रिय सभा मेगु बैठक 2083 साल साउन 15 गते शुक्रबार निनेसिया छताई जुया झिङ्यागु मिनेटे चोनिगु गोसादु प्रधानमन्त्री बालेन्द्र शाह देया पर्यटन प्रवर्धन या नीति मध्यक ज्या याना चोङ्गुली होटल व्यवसाय त्यता दुख मकासे न्योज्याता इनाप याना दिगुदु प्रधानमन्त्री व मन्त्री परिषद कार्यालय मिग होटल महासंघ नेपाल हान या पदाधिकारी नापान जुगु सहलसँग प्रधानमन्त्री शाह निजी लगायत सरकार मागु कथन थ्या बियागुली राज्य यता थगुहे ता कसेलनागु भलसा नापान ज्या यायता इनाप याना दिल प्रधानमन्त्री शाह व्यवसाय यता कानून या पालना यासे थगु व्यावसायिक भाला पुङ्केता ची धङ्गु मजौला होटल ते त पर्यटन विभाग दर्ता याना कर या दायरा वे त व सार्वजनिक निजी साझेदारी पीपी पी ढाँचा ज्या या फैगु सहकार्य विशेष अध्ययनता इनाफ याना दिल कर्णाली प्रदेश मुख्यमन्त्री यामलाल कडेल नापा नेपाली कंग्रेस या सरकार बोती कापी पेमा मन्त्री ब्यादिगु राजीनामा स्वीकृति याना दिगुदु हुए कल राजीनामा बी धुङ्कानी खाली जुया चङ्गु मन्त्रालय मुख्यमन्त्री कडेल थगु माता हते तया दिगुदु नेपाल कम्युनिष्ट पार्टी एमाले कंग्रेस नेतृत्व सुदूर पश्चिम प्रदेश सरकारसँग समर्थन लित कागुदु धनगढ़ी मिग चोङ्गु एमाले प्रदेश संसदीय दलया बैठक सरकार यता बियागु समर्थन लित कागु कोचिनागु संसदीय दलया नेता राजेन्द्र सिंह रावल जानकारी बिया दिल उपराष्ट्रपति रामसाय प्रसाद यादव कतारे अमीर शेख तमिम बिन हमद अल थानी नापा दोहा शिष्टाचार नाप्लाना दिगुदु उपराष्ट्रपति कार्यालय या कथ कतार भ्रमणे वेक्ल दोहा दुगु लुसाइल दरबारे वेकपिन दथि नाप्ला ज्या जुगुख उपराष्ट्रपति यादव कतारिया पूर्व अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी मदुगु लिता कया नेपाल सरकार व नेपामी जनता या थास विचार ह्याकेता समवेदना पोङ्केता कतार झाया दिगुख नाप्लागु झोले वेक्ल अमीर शेख तमिम शाही छेन्ज व कतारी जनता याता आपलन दुख पोंका दिसेन दुख याथो इले शक्ति चुला माधका मनन्तुना देशना दिगुदु। नेपाल भारतीय ऊर्जा सचिव स्तरीय मंगका निर्देशक समिति बैठक नेपालसँग अथे झिङखुस त्या मेगावाट बराबर या मता निरातियाको विशेष सहमति चुलाक गुदु आ संचालन दया चोङ ढल्केबर मुजफ्फर व ढल्केबर सीतामढी अन्तर्देशीय प्रसारण लाइनसँग झिम्पेस मेगावाट मत आयतियाको सहमति जुगुदु छ। अथ्याना निर्यात पाके छिन छ मेगावाट झिङखुस त्या मेगावाट बराबर ठेङ्केको सहमति जुग ऊर्जा जलस्रोत तथा सिंचाई मन्त्रालय सहसचिव सन्दीप कुमार देवी जानकारी बियादिल देव जानकारी बियादिल। प्रतिनिधि सभा हिगया बैठक अर्थना पाँच हुन नेपाल कानून यता संशोधन हो खारेज यागु विधेयक 2083 सर्वसम्मति पारित यागुदु। बैठक अर्थमन्त्री डाक्टर स्वर्णिम वाग्ले अर्थना पाँच हुन नेपाल कानून यता संशोधन हो खारेज यागु विधेयक 2083 दति विचार या मधका नियवय दिगु प्रस्ताव स्वीकृत जुगु ख। सरकार विपन्न वर्ग यता लक्षित याना ह्याकगु ढेबा मयाक यहाँका तगु स्वास्थ्य पोर्टल पाखे वास सेवा क्या फैगु लिया निदो पुगुदु। स्वास्थ्य तथा खाद्य स्वच्छता मन्त्रालय कथम पोर्टोगले द्वितीयपी अस्पताल तेगु लिया अपयावना छु यलया धोबी घाटे ज्या सिधगु अत्याधुनिक ढल प्रशोधन केन्द्र परीक्षण ह्यागुदु आयोजना कार्यान्वयन निर्देशनालय पीआईडी या कथम असार 30 गते निशे परीक्षण संचालन वोगु केन्द्र नित सोङ्गु करोड हे निगु लाख लिटर ढल प्रशोधन यागु क्षमता कुबिगुदु। पीआईडी या प्रमुख नापा इन्जिनियर रामकुमार श्रेष्ठ या कथा सीजीसीओसी अटल जेबी देकगु थो केन्द्र ये सोनि गया ढल व्यवस्थापन महत्व जाइगु योगदान थ्याङ्कीगु आशा कुबिगुदु। बागलुङ या जैमिनी नगरपालिका सुकुम्बासी छेचा याता छेव बु लालपुर्जा ललहा धुङकानी सुकुम्बासी हाठ्यान हङ्गुदु नगरपालिका मसिका दुपिन झिन्च्यामा सुकुम्बासी छेचा याता बु न्याना छे देका लालपुर्जा ललहागु ख। जिल्ला समन्वय समिति कास्की बर्खाया इले जिल्ला निङ्क दुगु खुसी तेके खुसिया जोल कयागुली दिका तगु जु साना चानेस्या इले खुसी छ अवैध कथ फी कया ल्या चोङ्गु सी दुगु धागुदु थोए खया त कया पोखरा महानगरपालिका निगु सेती गण्डकी खुसी छ अवैध कथ फी ल्या चोङ्गु इले प्रहरी सोङ्गु टिपरिया त नियन्त्रण कागुदु। पोखरा महानगरपालिका कफी सुन्तला सयपत्री स्वाया व्यावसायिक बुझ्या यापी किसान त्यता कृषि जोलौं व पुसाइना चोङ्गुदु स्थानीय उत्पादन उपकेगु व किसान या आय आर्जन वृद्धि यागु आज सञ्चालन यागु कफी सुन्तला व सयपत्री बुज्या प्रबन्धन ज्याजो कथ मिग किसान त्यता थो ग्वाली ललहागु ख। सही दशरथन स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय उपकुलपति व रजिस्ट्रार नियुक्त जुगुदु शिक्षा तथा खेलकुद मन्त्रालय मिग जुगु विश्वविद्यालय सभा बैठक प्राध्यापक डाक्टर सुनिल कुमार जोशी या उपकुलपति व डाक्टर भीमबहादुर चन्द याता रजिस्ट्रार नियुक्त यागु ख। मध्येश प्रदेश सभा प्रदेश सरकार दुत बिगु वैगु आर्थिक दण 2083-84 बजेट सर्वसम्मति मिग पारित यागुदु। बैठक सभामुख बजेट पारित यागु नीति प्रस्ताव दुत बि धुङका वैगु आर्थिक दण 2083-84 बजेट सर्वसम्मति पारित जुगु ख। सरकार ये सोनिग ले देन द निसे सड़क के खम्बा अव्यवस्थित व प्रयोगविहीन इन्टरनेट टेलिफोन व टेलिभिजन या तार व्यवस्थापन याता सपुदुगु निकायता उज बिगुदु। सूचना तथा संचार मन्त्री डाक्टर विक्रम तिमल सिन्हा व ऊर्जा जलस्रोत तथा सिंचाई मन्त्री विराज भक्त श्रेष्ठ बोतीसम हिग ऊर्जा मन्त्रालय चोङ्गु उच्चस्तरीय अन्तरनिकाय बैठक नेपाल दूरसञ्चार प्राधिकरण नेपाल विद्युत प्राधिकरण नेपाल टेलिकम एनसेल इन्टरनेट सेवा प्रदायक तेगु छाता संस्था आई स्पान याता एकीकृत कार्य योजना देखा साउन या न्युवा दुने नपाङ्गु खुसी सोनी गया खुगु थासे छेलाबुला मुजुगु तार चिकेता उज बिगु ख। अमेरिकी सेना होर्मु जलमार्ग जुस्या इरान पाके उना चङ्गु छगु चिकन ट्याङ्कर याता हेल फायर छेप्यास प्रहार याना निष्क्रिय याना बिगुदु। अमेरिकी सेना या कथा इरान दति अझ उप हवाई आक्रमण यागुदु इरानी संचार माध्यम तेसा केसम टापु बन्दर अब्बास व चाबहार लागा विस्फोटन यागुदु थोए दति इरान लिस कथा कारवाही त कथा खाडी लागा थिथि थासे आक्रमण याना चङ्गुदु बहराइने सायरन थागु दुसा कुवेत या कुवेत थगु थासे लक्षित यागु छु छेपास्त्र व ड्रोन त्यता ಅಬರೋದ್ಯಾನ ಕೊಫಾ ಆಗುದು. ಆಕಾಶಯ ಜಾನಕಾರಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಯಾತ ಬುಕುಸೆ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಫಿಫಾ ವಿಶ್ವಕಪ್ 2026 ಫೈನಲ್ ದುಹಾ ಮಂಗುದು. ಅಮೆರಿಕಾ ಯಾ ಅಟ್ಲಾಂಟಾ ಸ್ಟೇಡಿಯಂ ಜುಗು ಕಾಸ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಯಾತ 2-1 ಗೋಲ್ ಬುಕುಸೆ ಫೈನಲ್ ಲಂಪು ಕೋಚಿಗು ಖಸ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಮಡ್ಡಿಕನಿಕ ಗು ಖುಷಿ ವಿಶ್ವಕಪ್ ಫೈನಲ್ ಠೆಂಗು ಖ ಥೊಯಾ ನ್ಯ ನಾಪಾಂಗು ಸಂಸ್ಕರಣೆ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಫ್ರಾನ್ಸ್ ಯಾತ ಬುಕುಸೆ ವಿಶ್ವಕಪ್ ಉಪಾಧಿ ಲಲ್ ಹಕ್ ಟ್ಯಾಕುಗು ಖಸ ಕಾಸಯ ನಾಪಾ ಲಾಗು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಥೋ ಕಾಸಾ ಥಗು ಲಾತೆ ಕಾಗು ಖ ಕಾಸಾ ಗೆಗು ಮಿನೆಟೆ ಎಂಥೋನಿ ಗೋರ್ಡನ್ ಗೋಲ್ ಯಾಸ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಯಾತ ನ್ಯೋನಿ ಎಂಕು ಖಸಾ ಚೇಗು ಮಿನೆಟೆ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಎಂಜೋ ಫರ್ನಾಂಡೇಜ ಗೋಲ್ ಯಾಸ ಕಾಸಾ ಬರಾಬರಿ ಕೆ ಹಗು ಖ ಅತಿರಿಕ್ತ ಇಯಾ ನಿಕಗು ಮಿನೆಟೆ ಲಾಟಾರೊ ಮಾರ್ಟಿನೆಜ ಗೋಲ್ ಯಾಸ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ಯಾತ 2-1 ಯಾ ಟ್ಯಾಕುಸಾ ಬಿಗು ಖಸಾ ಥೋನಾಪ ಅರ್ಜೆಂಟೀನಾ ವಿಶ್ವಕಪ್ ಫೈನಲ್ ಥ್ಯಾ ಪಕ್ಕಾ ಯಾತ ತಾಲಾಗು ಖ ಆ ಮೌಸಮ ಜಾನಕಾರಿ ಥ ಹಿಮಾಲಿ ಲಾಗಯ ಛುನ್ ಥಾಸೆ ಮಲ ನಾಪಾಲ್ ಹಾಫ್ಸಾ ತೋಯ ಭತಿಜ ವಾ ವೈಗು ಚಪು ಕುಹಾ ವೈಗು ಸಂಭಾವನಾ ದು ಪಹಾಡಿ ಲಾಗಯ ಛುನ್ ಥಾಸೆ ಮಲ ನಾಪಾ ವಾ ವೈಗು ಸಂಭಾವನಾ ಕುಬಿಗು ದುಸಾ ಕೋಸಿ ಬಾಗಮತಿ ಗಂಡಕಿ ಲುಂಬಿನಿ ಪ್ರದೇಶ ತರಾಯಿಯ ಛುನ್ ಥಾಸೆ ವ ಮಧ್ಯ ಪ್ರದೇಶ ಸುದೂರ ಪಶ್ಚಿಮ ಪ್ರದೇಶ ತರಾಯಿ ಲಾಗಯ ಮೊಹ ಥಾಸೆ ಮಲ ನಾಪಾಲ್ ಹಾಫ್ಸಾ ತೋಯ ಮಧ್ಯಮ ಟಕಯ ವಾ ವೈಗು ಸಂಭಾವನಾ ದು ಕೋಸಿ ಬಾಗಮತಿ ಪ್ರದೇಶ ಹಿಮಾಲಿ ಲಾಗಯ ಛುನ್ ಥಾಸೆ ವ ಕೋಸಿ ಬಾಗಮತಿ ಗಂಡಕಿ ಲುಂಬಿನಿ ವ ಕರ್ಣಾಲಿ ಪ್ರದೇಶ ಪಹಾಡಿ ಲಾಗಯ ವ ಲುಂಬಿನಿ ಪ್ರದೇಶ ತರಾಯಿಯ ಛಗುನಿಗು ಥಾಸೆ ಅಪಲಂ ವಾ ವೈಗು ಸಂಭಾವನಾ ಕುಬಿಗು ಜಲ ತಥಾ ಮೌಸಮ ವಿಜ್ಞಾನ ಧಾಪುದು ವಂಗು ನಿ ಪೇ ಗೌ ಸೇ ಸೋನಿಕಯ ಕ್ವಾಜ ನಿಗು ಡಿಗ್ರಿ ಸಲ್ಸಸ್ ದತಿ ಲುಗು ಖಸಾ ಥೌನಿ ನೆ ಯೇ ಸೋನಿಕಯ ಕ್ವಾಜ ನಿ ನೇಗು ನಿಸಿ ನಿ ಗುಗು ಡಿಗ್ರಿ ಸಲ್ಸಸ್ ದತಿ ಸೋನಿ ಥೌ ಯೇ ಸೋನಿಕಯ ಥೌ ಯೇ ಸೋನಿಗಲೆ ಸುಥ ಸಿಯಾ ನ್ಯಾತ ಈ ಜಯ ಜಿನ್ಸಗು ಮಿನೆಟೆ ಲುಗು ಸೂರ್ಯ ಸನಿ ಲ ನೇತ ಈ ಜಯ ನೇಗು ಮಿನೆಟೆ ಬಿ ರೇಡಿಯೋ ನೇಪಾಲ ನೇಪಾಲ ಭಾಷಾ ಸಮಾಚಾರ ಪೂರ್ಣ ಚಿತಾ ಇಲೆ ನೇಪಾಲಿ ಭಾಷಾ ಸಮಾಚಾರ ನಿನಾದಿಸ ಶುಭ